नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची जबाबदारी असलेल्या काँग्रेस नेत्यांची बैठक मुंबईतल्या टिळक भवन इथं आज होत आहे. या बैठकीनंतर याच ठिकाणी चेन्नीथला यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं नियुक्त केलेल्या वरिष्ठ निरीक्षक आणि समन्वयकांची बैठक होणार आहे. दरम्यान चेन्नीथला यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नव्हती म्हणून आपण भेट घेतल्याचं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं जाहीरनामा समिती स्थापन केली असून अध्यक्षपदी दिलीप वळसे पाटील यांची तर निमंत्रक म्हणून पक्षाचे सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे यांची निवड प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केली आहे. या जाहीरनामा समितीमध्ये धनंजय मुंडे, अनिल पाटील, नरहरी झिरवळ, आदिती तटकरे, समीर भुजबळ, आमदार इद्रिस नायकवडी, प्रवक्ते अविनाश अधिक, रुपाली चाकणकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून 15 ते 18 ऑक्टोबर या कालावधीत राज्यभरात सी व्हिजिल ऍपवर 420 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी 414 तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या. यामध्ये ठाणे जिल्ह्यातल्या सर्वात अधिक तक्रारींचं निवारण करण्यात आलं आहे. या काळात राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज आणि मौल्यवान धातू आदी बाबतीत कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर सुविधा उपलब्ध करणं, मतदारांमध्ये जाणीव जागृती निर्माण करून मतदानाची टक्केवारी वाढवणं अशा निवडणूक प्रक्रियेत शिक्षकांची महत्वाची भूमिका आहे असं छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटलं आहे. जिल्ह्यात मतदान प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त मतदान केंद्र शाळेतच असल्यामुळे शाळेमध्ये असणाऱ्या सर्व सुविधांचा आढावा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला. त्यावेळी काल ते बोलत होते. निवडणूक प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या शिक्षक आणि अधिकारी कर्मचाऱ्यांनी निवडणूक कालावधीत मुख्यालय सोडू नये याबाबत शिक्षण विभागानं खबरदारी घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी यावेळी दिले. दिवाळीनिमित्त राज्य परिवहन महामंडळातर्फे पुणे विभागातून राज्याच्या विविध भागात जाण्यासाठी 504 जादा बस गाड्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. 27 ते 31 ऑक्टोबरपर्यंत शिवाजीनगर, स्वारगेट, पिंपरी चिंचवड बसस्थानकातून या गाड्या सोडण्यात येणार आहेत. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या 16 ते 18 तारखेदरम्यान प्रवाशांनी सामानात, शरीरात आणि कचरापेटीत लपवून आणलेलं 1,70,00,000 रुपये किमतीचं 2 किलो 427 ग्राम सोनं आणि 42,14,000 रुपये किमतीचे महागडे 7 फोन विमानतळ गुप्तचर आणि टेहळणी विभागानं जप्त केले आहेत. केनिया, जेद्दा, दुबई आदी देशांमधून हे सर्व साहित्य बेकायदेशीर पद्धतीनं विमानानं मुंबईत आणण्यात आलं होतं. जळगाव शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात परतीच्या पावसानं काल संध्याकाळी आणि मध्यरात्री पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह झालेल्या या वादळी पावसामुळे वेचणीवर आलेला कापूस, मका आणि कडधान्याचं अतोनात नुकसान झालं आहे. पाचोरा तालुक्यातल्या नगरदेवळा इथं काल अंगावर वीज पडून 65 वर्षीय पांडुरंग त्र्यंबक महाजन यांचा मृत्यू झाला तर दुसऱ्या घटनेत वीज पडून बैल आणि 2 वासरं ठार झाली. त्यापूर्वी अग्नावती आणि गडद नदीला सोमवारी आलेल्या पुरात तिघांचा बुडून मृत्यू झाला होता. परतीच्या प्रवासात गेल्या 6 दिवसात जळगाव जिल्ह्यात झालेला हा चौथा मृत्यू आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटीतील आज चौथ्या दिवशीचा खेळ पावसामुळे थांबला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात 3 गडी बाद 344 धावा झाल्या आहेत. सरफराज खान यानं शतक साजरं करत 125 धावांवर ऋषभ पंतनं 53 धावा करत नाबाद राहिला. यापूर्वी भारतीय संघाचा पहिला डाव 46 धावांवर आटोपला तर न्यूझीलंडनं पहिल्या डावात सर्वबाद 402 धावा केल्या होत्या. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.